हेलो रानाडे मैडम, अर्चना बोलती है। तुम्ही किती पर्यंत वाढवू शकता बजेट? आपण काहीतरी मध्य काढूया ना मॅम त्यातला, थोडस तुम्ही वाढवा, थोडस आम्ही पण कन्सिडर करू। मॅम 55-56 तर आपल्याकडे अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे। मॅम मग अंडर कन्स्ट्रक्शन घ्या, आपलं 9-10-11 तर खूपच छान आहे। त्याचंही पजेशन काय आपलं पुढच्या